ఛత్రం రఘువంశనాథం కారుణ్యరూపం కరుణాకరంతం శ్రీరామచంద్రం శరణం ప్రపద్దే మనోజవం మారుతతుల్య వేగం జితేంద్రియం బుద్ధిమతాం వరిష్టం వాతాత్మజం వానరయూథ ముఖ్యం శ్రీరామదూతం శరణం ప్రపద్దే. आजच्या काळात धर्मपालनाकरता संघटनात्मक कार्य हा जो विषय, ही जी शिकवण आपल्याला रामायणातनं मिळते ती आज बघायचा आपण प्रयत्न करूया. भारत ही एक धर्मभूमी. धर्मभूमी म्हणजे काय? तर एकात्म भावानी सनातन तत्वांवर आधारित एकमेकांशी जोडलेल्या व्यवस्थांनी पूर्ण विश्वाकडेच आत्मैक्य बुद्धीनी पाहणारी ही जीवन पद्धती. त्या जीवन पद्धतीचं संवर्धन करणारं हे राष्ट्र. जसं शरीरामध्ये असतं की शरीरामध्ये छोटे छोटे सेल्स असतात, ते सेल्स मिळून टिश्यू होतात, टिश्यू मिळून अवयव होतात, अवयव मिळून शरीर होतं. पण हे काही सगळं एकसाथ आणून शरीर झालं असं नाही, तर एकच आत्मतत्व या विविध रूपांनी प्रकटित होतं. तसंच हे पूर्ण विश्व जे आहे ते एकच ईश्वरीय चैतन्य तत्वानी प्रकटित झालं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ही सेल सारखी आहे, पण फक्त ती असून चालत नाही, तर ते टिश्यू आहेत, परिवार आहेत, अवयव आहेत, राष्ट्र आहेत, कम्युनिटीज आहेत. आणि या सर्वांमधनं मानवतेचा विकास करत पुढे जायचं आहे हे तत्व सांगणारं भारत राष्ट्र. आणि म्हणून आपलं भारत राष्ट्र हे धर्मा आधारित राष्ट्र आहे. आपली जी समाज व्यवस्था आहे ती धर्म आधारित व्यवस्था आहे. आपण असं म्हणता येईल की इंटरनली ऑर्गनाइज सोसायटी आहोत. म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी एखादा काही धोका आला तर तो समजून, तो पार करून, त्याचा सामना करून पुढे जाण्यासाठी जी शक्ती लागते, जी युक्ती लागते, जी व्यवस्था लागते, जी दृष्टी लागते, जी मनोवृत्ती लागते, ती या राष्ट्रानी जोपासली आहे. आणि म्हणूनच हे राष्ट्र इतक्या वर्षांपासूनही अजूनही सनातन चिरंतन असं हे राष्ट्र आजही आपल्या शक्तीनिशी आहे. वी आर नॉट जस्ट एक्झिस्टिंग. आपण काही नुसतेच नकाशावर नाही आहे विश्वाच्या. तर भारतामध्ये एक ताकद आहे हे अनेक राष्ट्रांना माहीत आहे. पण जेव्हा या धर्माची आपल्या आचरणातून अवनती होते, धर्म तर आहेच, त्याची अवनती आपल्या आचरणाने होते. जेव्हा याची अवनती होते, अनेक कारणं असतील, आक्रमणं असतील, सतत होणारी आक्रमणं असतील, शिक्षा व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ठीक नसल्यामुळे आपल्याला धर्म म्हणजे हे जे आत्मतत्वावर आधारित समाज व्यवस्था, परिवार व्यवस्था हे न समजल्यामुळे धर्म म्हणजे फक्त विधी व्रत वैकल्य याचाही उपयोग आहे, हेही अनावश्यक आहे असं नाही आहे. जसं श्री रामकृष्ण परमहंस सांगतात की जसा तांदूळ असतो ना, तर तांदूळ म्हणजे जसं अध्यात्म, धर्म, तत्व. आणि ते तत्व जर परंपरेनी पिढ्यागत ते सतत जर आपल्याला त्याचं संक्रमण करायचं असेल, तर तांदूळ जर आपण जमिनीत टाकला तर झाड येत नाही, तर धान असावं लागतं, त्याच्याभोवती तरफल असावं लागतं, तरच त्याच्यातनं झाड येतं. आणि म्हणून जीवनामध्ये नित्य नियम, व्रत वैकल्य, एवढा जप करायचाच, एवढं वाचन करायचंच, हे असं करायचंच याची आवश्यकता आहे. पण फक्त ते म्हणजे अध्यात्म नाही, तर अध्यात्म म्हणजे आत्मभावानी जगणं, मोठ्या मीसाठी छोट्या मीचा त्याग करणं, छोट्या मीनी कष्ट सहन करणं, ही जी धर्माचं हे जे आचरण आहे हे कदाचित सतत आक्रमण होत असल्यामुळे, शिक्षण व्यवस्था बिघडल्यामुळे आपल्या जीवनातून कमी झालं. आणि म्हणून परत परत ते आपल्या जीवनात येण्यासाठी अनेक प्रयत्न या भारत मातेच्या प्रवाहामध्ये, जो फ्लो ऑफ कॉन्शियसनेस म्हणतो, चैतन्य प्रवाह आहे, त्याच्यातनं अनेक अशा संघटना उभ्या राहिल्या. मग ते आधी आर्य समाज असेल, रामकृष्ण मिशन असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, अनेक संघटना उभ्या राहिल्या की ज्या परत स्वतःचा म्हणजे छोट्या मीचा त्याग करून, छोट्या मीला कमी लेखून या मोठ्या मीचा म्हणजे समष्टीचा विचार करणारं तत्व आपल्या जीवनात आणण्यासाठी प्रयत्न करणारे, प्रयास करणारे अनेक संघटन उभे राहिले. आणि म्हणून हे संघटनात्मक कार्य म्हणजेच धार्मिक कार्य, हे संघटनात्मक कार्य म्हणजेच ईश्वरीय कार्य, हे संघटनात्मक कार्य म्हणजेच साधना, आध्यात्मिक साधना. हे तत्व स्वामी विवेकानंद, श्री रामकृष्ण परमहंस आणि त्याच्या आधी अनेक संत, समर्थ रामदास या सर्वांनी आपल्याला सतत वेळेवर ते सांगत राहिले. तर या धर्माची आपल्या आचरणातून जेव्हा कमी होते, आपण त्याची अवनती करतो, तेव्हा परत ते आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला संघटित होऊन काहीतरी आपल्या जीवनामध्ये आपल्यापेक्षा अजून मोठं आहे हे समजून त्यासाठी स्वतःला समर्पित करून काम करणं, आपलं तन मन धनानी जितकं आपल्याला करता येईल तितकं जरूर करणं, हे सतत या राष्ट्रामध्ये चालत असल्यामुळेच हे राष्ट्र जिवंत आहे. आणि अगदी असंच कार्य श्री रामचंद्रांनी रामायणामध्ये केलं. प्रत्येक अवतार आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं, आपल्याला सर्वांना माहीत पण आहे, हे खरं पण आहे की जर आपण आपले 10 अवतार बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक विकास क्रम दिसतो. म्हणजे जसं आधी मत्स्यावतार आहे, मग तिथून कुर्मावतार आला, मग वराहावतार आला, मग वामनावतार आला, आणि मग तिथून पुढे परशुराम वगैरे वगैरे. म्हणजे त्याच्यातनं आपल्याला जर डार्विन, ज्याचे आता 200 वर्ष पूर्ण होतात आहे, आणि डार्विननी जो उत्क्रांतीवाद पुढे मांडला, ज्याला स्वामी विवेकानंद म्हणाले की हा उत्क्रांतीवाद फक्त अर्धा आहे, आम्ही म्हणतो हे फक्त इव्हॉल्युशन नाही आहे, तर ते इन्व्हॉल्युशन आणि इव्हॉल्युशन आहे. म्हणजे ते ईश्वरीय तत्व आधी मायेचा आधार घेऊन एका छोट्या अमीबामध्ये प्रस्फुटित झालं आणि तिथून मग त्याचा उत्क्रांती होतो. जर आतमध्ये काही ईश्वरीय तत्व नसेल तर उत्क्रांती कशाची, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. म्हणजे फक्त इव्हॉल्युशन नाही तर इन्व्हॉल्युशन, इव्हॉल्युशन हे आपल्या अवतारांमध्ये आपल्याला दिसतं वगैरे, हे आजकाल आपल्याला सर्वांना माहिती आहे, याच्या चर्चाही होतात. पण जो विकास क्रम आहे तो फक्त हाच नाही तर अवतार कार्यांमध्ये अजून आपण एक जे विशेष बघतो ते म्हणजे प्रत्येक अवतार हा संघटनात्मक कार्याचे अजून मोठे नवीन आदर्श प्रस्थापित करत गेला. प्रत्येक अवतार, जसं वामनावतार हा पण काही आपल्याला जशी गोष्ट सांगितली जाते तशी नाही आहे की वामन गेला त्यांनी 3 पावलांची जागा मागितली, असं नाही आहे. जी खरी गोष्ट आहे, जी सातोळेकरांनी फार सुंदर सांगितली आहे, ती अशी आहे की यांनी सगळ्या बटूंच गुरुकुलांमध्ये जाऊन सगळ्या बटूंच त्यांनी संघटन केलं आणि जेव्हा बलिराजाचा यज्ञ सुरू होता तेव्हा हे सगळे बटू वेगवेगळ्या ब्राह्मण म्हणून आलेले तिथे मंत्रोच्चारणासाठी किंवा काही काम करण्यासाठी, यज्ञामध्ये मदत करण्यासाठी, आणि सगळे मोक्याच्या जागांवर उभे राहिले. आणि मग वामनानी बलिराजाला आव्हान केलं. फार सुंदर सातवळेकरांनी ही गोष्ट सांगितली आहे. पण आपल्याकडे अनेक गोष्टींचं जे विकृतीकरण झालं तसं वामनाचं झालं, वामनावताराचं झालं. म्हणजे अवतार कुठून तरी येईल आणि काम करेल असं न होता प्रत्येक वेळी असा अशी व्यक्ती आपल्याला सर्वांना आपल्यामधल्या ईश्वरीयत्वाचा अनुभव करून आपण जर एकत्र झालो तर त्यातून जी शक्ती निर्माण होते तिच्या पुढे असुर विनाश व्हायलाच पाहिजे हे सांगण्यासाठी हे सांगायचंच काम प्रत्येक अवतारांनी केलं. आणि तेच आपल्याला दिसतं. म्हणजे जर आपण कृष्ण अवतारामध्ये बघितलं तर कृष्ण समोर नाहीये, कृष्ण संघटनात्मक कार्य करतो पण तो पुढे जाऊन युद्ध करणारे अजून उभे करतो. म्हणजे हा असा विकास क्रम आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. श्रीरामचंद्रांच्या जीवनामध्ये सुद्धा आपण हे संघटनात्मक कार्य बघतो. जेव्हा शूर्पणखा रामाला बघते आणि शूर्पणखा त्या क्षेत्रामध्ये फिरते आहे हे जाणूनच श्रीराम अगस्त्यांना विचारतात की मला अशी जागा सांगा की जी पुढल्या कार्यासाठी योग्य आहे. आणि अगस्त्य ऋषी पण म्हणतात की तुझा अभिप्राय मी समजलो, तुला इथे राहायचं असूनही तू हे असं म्हणतोयस तर तू या या जागी जा. आणि तिथे हे जातात पंचवटीमध्ये कुटी निर्माण करून तिथे राहत असताना एक दिवशी शूर्पणखा भेटायला येते. ती बघते श्रीरामांना आणि ती आपला प्रस्ताव त्यांच्या समोर मांडते की तुमच्यासारखा सुंदर देखणी व्यक्ती मी आत्तापर्यंत बघितली नाही आणि म्हणून मी तुमच्याशी लग्न करू इच्छिते. पूर्ण रामायणामध्ये तो जो संवाद आहे म्हणजे राम शूर्पणखेला जे काय म्हणतात, मग शूर्पणखा लक्ष्मणाकडे जाते, मग परत इकडे येते, परत तिकडे जाते, तर हे वाचून कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की रामांनी हे असं का केलं. कारण रामांचा स्वभाव नाही आहे, राम जे बोलतात ते सरळ बोलतात, एकदम लगेच सांगतात, म्हणजे जे योग्य आहे ते सांगतात. त्यांनी शूर्पणखाला हे काही शक्य नाही असं म्हणून तिथेच हा विषय का नाही थांबवला. तर राम हे अत्यंत उत्तम राजनीतिज्ञ सुद्धा होते. ते काही असे काय म्हणतात त्याला, नुसते कोवळे राजकुमार नव्हते तर अत्यंत उत्तम राजनीतिज्ञ होते. आणि त्यांना माहीत होतं की शूर्पणखा जर समोर आली आणि तिने स्वतःचा परिचय दिलाच होता, मी रावणाची बहीण, तर हिच्याकडनं जास्तीत जास्त माहिती काढून घेणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून त्यांनी तिला गप्पांमध्ये गुंतवलं, आधी स्वतःबरोबर, मग लक्ष्मणाबरोबर, मग परत स्वतःबरोबर. आणि आपल्यालाही माहिती आहे की जेव्हा आपण गप्पांमध्ये आगळ पगळ गप्पा मारत असतो तेव्हा आपल्या तोंडून बऱ्याचदा सत्य बाहेर जातं. आणि असंच झालं, जेव्हा शूर्पणखा बोलते तेव्हा तिने रावण कसा आहे सांगितलं, कुंभकर्ण कसा आहे सांगितलं आणि तिने विभीषण कसा आहे हे पण सांगितलं. तिने सांगितलं की माझा हा जो भाऊ आहे विभीषण हा धर्मात्मा आहे. ती विभीषणाला धर्मात्मा हे सांगते आणि असं काहीही ऐकलेलं ते काही नुसतं तेवढ्यापुरतं ऐकलं असं नाही, श्री रामचंद्र हे मनामध्ये ठेवतात बरोबर. ही जी इन्फॉर्मेशन आहे आणि इन्फॉर्मेशन इज पॉवर हे आजच्या काळामध्ये सगळेजण आपल्याला सांगतात, खरंच ते राम मनामध्ये ठेवतात बरोबर. आणि जेव्हा विभीषण रामांच्या सैन्यामध्ये येतो की मला शरण द्या म्हणून आणि सगळेजण बसलेत आणि प्रत्येक जण सांगतो, काही काही वानर तर चिडलेत, ते म्हणतात हा रावण इतका कपटी आहे की हा त्याचा भाऊ आपल्याला शरण येणारच नाही, हा नक्की रावणाचा हेर असेल आणि तो आपल्या सैन्यामधलं सगळं रहस्य जाणून घेऊन रावणाला सांगण्यासाठी चाललेला आहे, म्हणून याला आपण एकदम मारून टाकलं पाहिजे. त्याला स्वीकारणं तर दूरच राहिलं पण त्याला मारून टाकलं पाहिजे, असं प्रत्येकाचं मत एकेकाचं चाललंय. आणि अशा वेळी श्री राम सांगतात की नाही, तो जर आलाय तर त्याला अभय देणं आणि तो आपल्या बरोबर राहील, तो आपल्या सैन्याकडून तो पण युद्ध करेल. हे सांगितल्यानंतर त्यांनी सुग्रीवाला ज्याप्रमाणे तयार केलंय की सुग्रीव सांगतो की हा रामचंद्र मलाही असं आतून वाटत होतं की आपण याला घ्यायला पाहिजे होतं. आधी सुग्रीव याला बिलकुल तयार नाही आहे पण नंतर मग सुग्रीव म्हणतो की हा मला पण असं वाटतं आणि हा जर आपल्या बरोबर तुम्ही घेताय तर आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही याला इतकं व्यवस्थित वागवू की कधीही याला आपल्या सैन्यामध्ये त्रास होणार नाही. आणि आपल्याला माहित आहे की पूर्ण युद्धामध्ये विभीषणाची पण अत्यंत महत्वाची भूमिका आहे, म्हणजे रावणाचे अनेक रहस्य हे विभीषणामुळेच रामाच्या सैन्याला कळतात. आणि त्यामुळे इंद्रजीत असू दे किंवा बाकी काही राक्षस असू दे किंवा जेव्हा रावणाची काही विशेष शक्ती येते त्याच्यावर तोडगा काय हे असू दे, हे सर्व उपाय श्री रामचंद्रांना आणि रामाच्या सेनेला विभीषणामुळेच करतात. तर हा जो व्यक्तींना शोधणे ही जी एक विशेषता आहे ती रामांची आपल्याला इथेच दिसते शूर्पणखेच्या वेळी. कारण शूर्पणखात रावणानी म्हणजे रावणाला मारायचंय हे तर निश्चित झालंय, पण रावणानी काहीतरी खोडी काढल्याशिवाय मारता येणार नाही ही पण समस्या आहे. रावणाच्या मागे जाता येणार नाही म्हणजे सीतेनी जो एक मुद्दा उचलला होता तो रामांनी नक्कीच मानलेला दिसतोय. त्याच्यामुळे 13 वर्ष रामांनी रावणाच्या शोधात जाऊन रावणाला मारलं नाहीये, पण रावण काहीतरी खोडी काढेलच आणि मग आपल्याला रावणाला मारता येईल, पूर्ण रावणाचा समूळ नाश करता येईल याच्यासाठी त्यांनी शूर्पणखेला खेळवलं. एवढंच नाही, शूर्पणखा जेव्हा सीतेला मी खाऊन टाकते म्हणून तिच्यावर झपटली तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला तिचं नाक आणि कान कापायला सांगितलं. त्यांनी तिला मारायला नाही सांगितलं, कारण मारलं असतं तर परत समस्या संपली असती. कारण शूर्पणखा ही रावणाची मोठी समस्या होती, डोकेदुखी होती. रावण काही शूर्पणखेचा चूड घ्यायला इथे आलेला नाही जे आपल्याला सांगितलं जातं. तर शूर्पणखा ही फार मोठी समस्या होती आणि काही स्त्रीला मारायचं नाही वगैरे ही काहीही रामांची समस्या नाही आहे. कारण विश्वामित्रांनी रामांना ताटकेचा वध करून प्रथमच हे सांगितलंय की जी कृत्य आहे, जी राक्षसी आहे, जी अधार्मिक आहे, तिला लिंग नसतं. असुर विनाश हा असुर विनाश आणि म्हणून तिला मारलं पाहिजे हे जे विश्वामित्रांनी सांगितलं असतं ते नक्कीच श्रीरामांनी इथेही पाळलं असतं. पण त्यांनी सगळ्या आश्रमांमध्ये फिरून रावणाचा इतिहास पण जमवलेला आहे. तर ही जी शूर्पणखा आहे ही विद्युत जिव्हाची पत्नी, विद्युत जिव्ह म्हणून एक राक्षस त्याची ही पत्नी. रावण आणि विद्युत जिव्हाचं काहीतरी भांडण होतं आणि त्या भांडणामध्ये रावण विद्युत जिव्हाला मारतो, म्हणजेच आपल्या बहिणीला तो विधवा करतो. आता जेव्हा तो विद्युत जिव्हाला मारतो तर विद्युत जिव्हाला मारल्यानंतर शूर्पणखा त्याला घालून पाडून बोलत राहते. लंकेमध्ये जिथे रावण राजा आहे तिथे सतत ही त्याचा अपमान करत राहते, त्याला घालून पाडून बोलत राहते आणि हे रावणाच्याने सहन होत नसतं. आता ही कटकट दूर कशी करायची म्हणून रावण तिला सांगतो की तू जनस्थानात जा तिथे, पण आता माझं प्रभाव क्षेत्र आहे, वालीशी माझं तह झालेलं आहे आणि म्हणून तू तिथे जा, तिथे मी तुझ्यासाठी 14,000 सैन्य पाठवतो तुझ्या रक्षणासाठी, खर आणि दूषण पण राहतील आणि तू मुक्त तिथे संचार करू शकते, तुझ्यासाठीच मी हे स्थान निर्माण केलं आहे असं सांगून तो शूर्पणखेला तिकडे पाठवतो. आणि शूर्पणखेचं जेव्हा नाक आणि कान कापल्या जातं आणि ती रावणाकडे येते, त्याच्या आधी ती खरदूषणाकडे जाते, खरदूषण आणि 14,000 राक्षस मरतात, तेव्हाच एक अकंपन नावाचा राक्षस जाऊन तो रावणाला सांगतो की असं असं झालं, हे सगळे जण गेले आणि तुम्ही जाऊन त्या रामाला जरूर ठार करा. पण रावण जात नाही, कारण जेव्हा तो मारीच्याकडे येतो मारीच त्याला सांगतो रामो विग्रहमान धर्मः, याच्याशी तू युद्ध करू नको, हा धर्मो रक्षति रक्षिता आहे, तू इथून परत जा. आणि रावण परत जातो. तो परत गेल्यानंतर शूर्पणखा येते आणि शूर्पणखा येते आणि रावणाला सांगते, म्हणजे रामानी रावणाची जी रावणाला जे प्रभोग करायचं आहे त्याच्यासाठी शूर्पणखाचं जे नाक आणि कान कापलं ते किती राजनितीज्ञपणे केलेलं काम आहे. शूर्पणखा येते आणि रावणाला सांगते की असं असं झालं, पहा माझा हा अपमान केला आणि तू इथे स्वस्थ बसलायस, पण रावणावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे बहिणीचा अपमान झाला याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. मग ती पुढे सुरू करते राक्षसी, ती म्हणते पण तुला माहित आहे का माझा अपमान का झाला, मी तिथे का गेली होती, रामाची पत्नी जी आहे सीता ती अत्यंत सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की ती फक्त तुझ्याच अंतपुरात शोभेल आणि मला माहित आहे की तुला सुंदर स्त्रिया फार आवडतात, म्हणून तुझ्यासाठी मी तिला घेऊन यावं म्हणून मी गेली होते. ही राक्षसी. आणि म्हणून मी गेली होती आणि तेव्हा रामाने लक्ष्मणाने माझं नाक आणि कान कापलं, पण तरीही रावण हलायला तयार नाही. थोडी मनामध्ये इच्छा निर्माण झाली, कारण हा अत्यंत कामी व्यक्ती होता, त्याच्यामुळे मनात इच्छा तर निर्माण झाली, पण तरी मारीजाने जे सांगितलंय तो हलायला तयार नाही. मग शूर्पणखा त्याला म्हणते की काय झालं, काय तुला, तुझं पौरुषत्व कुठे गेलं? ठीक आहे, तू एकदा जाऊन तिला बघ तर खरी, हा जो मोह असतो ना, एकदा बघ तर खरी. आणि जसं आपण बघतो, जसं ते किशोरजी व्यास सांगतात की सांगतो दुकानदार, नवीन माल आला, एकदा येऊन साड्या बघा तर खरी. त्या म्हणतात, नाही मला आता काहीही नवीन साडी विकत घ्यायची नाही. नाही नाही, तुम्ही घेऊ नका, फक्त माल बघा, म्हणजे पुढे होणारच आहे, काय व्हायचं ते. तर हा जो वासनाचा जो तीव्र एक वेग असतो, ते ही जाणणारी असते शूर्पणखा. आणि शूर्पणखा इथे राहिली तर परत कटकट होणारच. शेवटी रावण जातो आणि आपल्याला माहित आहे की तो सीतेचं हरण करतो आणि सीतेला घेऊन लंकेमध्ये येतो. श्री रामचंद्र जेव्हा परत येतात आश्रमामध्ये, ते बघतात सीता तिथे नाही. आणि मग त्यांचा जो शोक आहे, तो वाल्मिकींनी आपलं सारं कवित्व जणू पणाला लावून त्या शोकाचं वर्णन केलंय. पण त्याच्यामध्ये एक जे अत्यंत सुंदर तत्व आपल्या लक्षात येतं की जेव्हा राम वनात जायला निघतात आणि सीत कौसल्या त्यांचं जे त्यांना जो आशीर्वाद देते की एक तर यम पालयसी धर्मत्वम, तो एक आशीर्वाद. दुसरा ती म्हणते की वनदेवता तुझं रक्षण करो, सारे वृक्ष तुझं रक्षण करो, वनातले सारे मृग तुझं रक्षण करो. आता राम इथे अत्यंत शोकातुर होऊन झाडांना विचारतात, त्या मृगशावकाला विचारतात, पशुपक्ष्यांना विचारतात की माझी सीता आहे कुठे, सांगा तरी. आणि प्रत्येकाला जेव्हा विचारतात, जेव्हा झाडाला विचारतात, तेव्हा झाडाच्या फांद्या दक्षिणेकडे जातात. मृगशावकाला विचारतात, मृगशावक दक्षिणेकडे तोंड करून आकाशाकडे बघतात, डोळ्यातनं पाणी येत आहे. असं प्रत्येकाला, म्हणजे वनदेवतांनी सुद्धा जे रक्षण केलं, जो आईचा आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद आपण इथे बघतो की यांना दिशा कळते की जे झालंय ते काय, दक्षिण दिशेतच रावण गेलेला आहे आणि म्हणून दक्षिणेकडेच तो तिला घेऊन गेलाय, आपल्याला दक्षिणेकडेच गेलं पाहिजे. आणि मग राम दक्षिणेकडे निघतात. रस्त्यामध्ये काही कबंधाला मारतात, काही ऋषींना भेटतात आणि शबरी जी मातंग ऋषींनी सांगितलंय की तू इथे थांब आणि तुला रामांचं दर्शन होईल, इथे रामकार्यामध्ये तिचा सुद्धा वाटा आहे. तिचा वाटा हा आहे की ती सांगते की तू ऋष्यमुख पर्वतावर जा आणि तिथे सुग्रीवाला तुझा मित्र कर. म्हणजे ऋषींनी जेव्हा ते आश्रम सोडून जातात, देह सोडून जातात, त्यांनी या एका साधिकेला तिथे थांबायला सांगितलं. म्हणजे शबरीची भक्ती वगैरे सगळं आहे, पण तिने ती इच्छामरणी असून सुद्धा केवळ एवढ्यासाठी थांबली होती की रामांना परत पुढचं हे संघटनात्मक कार्य करण्यासाठी जे मार्गदर्शन जे सांगायचं होतं ते करण्यासाठी ती तिथे थांबली आहे. प्रत्येकाचं जे योगदान आपण बघतो. राम तिथून निघतात आणि ऋष्यमुख पर्वताकडे येतात. जेव्हा ऋष्यमुख पर्वताकडे येतात तेव्हा त्यांना दुरून सुग्रीव बघतो. सुग्रीव जरा चिंतित होतो की हे वालीनीच पाठवलेले तर नसतील, मला मारायला तर आले नसतील, आणि म्हणून तो आपल्या अत्यंत बुद्धिमान बुद्धिमत्ताम वरिष्ठम अशा हनुमानाला सांगतो की तू जा आणि बघ हे दोघं कोण आहेत. हनुमान जातात आणि हा प्रश्न विचारतात, तुम्ही कोण आहे? पण हा प्रश्न इतका साधा नाही आहे. हनुमानाचा जो प्रश्न आहे तो अत्यंत लंबा आहे, खूप लांब प्रश्न आहे, कारण तो त्याच्यामध्ये बरंच वर्णन करतो. तो म्हणतो की बघायला तर तुम्ही तापसी वेशामध्ये आहात, पण तुमचं जे चाल वगैरे आहे ती तर राजकुमारांची आहे. तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तुम्ही निरीच्छ आहात, पण तरीही तुमचे डोळे कुठल्या तरी शोधामध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला काहीही नको आहे, तरी तुम्हाला काहीतरी हवंय. आणि असं करून करून अत्यंत सुंदर भाषेमध्ये, सुंदर याच्यामध्ये त्याचं जे वर्णन चालतं हनुमानाचं, ते सगळं ऐकून राम लक्ष्मणाला सांगतो की हा बोलतो भरपूर आहे, पण याच्या बोलण्यामध्ये एकही चूक नाहीये. ज्याला सामवेद माहिती आहे, ज्याला यजुर्वेद माहिती आहे, ज्याला ऋग्वेद माहिती आहे, तो तसं बोलू शकेल, एकही व्याकरणाची चूक नाहीये, एकही निरीक्षणाची चूक नाहीये, एकही सद्भावाची चूक नाहीये, प्रत्येक शब्द हा इतका मोजून मापून आणि सुंदर आहे. असा व्यक्ती ज्याच्या बरोबर असेल त्याचं काम हे साधल्या जाईलच. आणि श्री रामचंद्र जो शब्द वापरतात हनुमानांना तेव्हा, तो शब्द आहे कार्य साधक. हा कार्य साधणारा आहे, म्हणजे कार्य करता ओळखणे की कोण या कार्यासाठी योग्य आहे, ही जी जाण श्री रामचंद्रांना होती. ते याच्याकडे बघतात आणि हे सगळं ओळखतात आणि ते लक्ष्मणाला सांगतात, तू त्याला उत्तर दे, आपण याला बरोबर घेतलं पाहिजे. आणि मग लक्ष्मण सांगतो आम्ही कोण आहे, आणि मग कळतं की हा हनुमान आहे, हा सुग्रीवाचा मंत्री आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर लक्ष्मण सांगतो की आम्ही पण सुग्रीवाच्या शोधामध्ये आहोत आणि आम्ही सुग्रीवाला भेटू इच्छितो. राम लक्ष्मण सुग्रीवाला भेटण्यासाठी हनुमान त्यांना घेऊन येतो आणि हनुमान सुग्रीवाला सांगतो. परत हनुमानाचं जे एक विशेष कार्य आहे की त्याचा जे बोलण्याची तरा आहे, जो उत्कट भाव आहे, शब्दांचं जे चयन आहे, किंवा त्याच्या बुद्धीवरचा जो विश्वास आहे सुग्रीवाचा पण, की जेव्हा हनुमान सांगतो की हे तुझे मित्र होण्यासाठी योग्य आहेत, सुग्रीव लगेच ते स्वीकारतो आणि राम आणि सुग्रीवांची मैत्री होते. हनुमान लगेच जाऊन अग्नी चेतवतो आणि त्या अग्नीसमोर दोघही एकमेकांचे मित्र म्हणून स्वीकारतात. पण त्याच्या आधी जे लक्ष्मण बोलतो सुग्रीवाकडे, तो सांगतो की हे श्री रामचंद्र, ज्यांना सगळे शरण जातात ते सुग्रीवा आज तुला शरण आले आहेत. हे श्री रामचंद्र, जे सर्वांना मदत करायला तयार असतात ते सुग्रीवा आज तुझ्या मदतीची याचना करतात आहे. असं करून ते पूर्ण वर्णन चालतं. म्हणजे मित्रता जी प्राप्त करायची किंवा संघटनेमध्ये मोठे मोठे लोक जे जोडायचे, जे ज्यांना आपल्या बरोबर आणायचं, त्याच्यामध्ये हा जो एक ज्ञानेश्वरांनी शब्द वापरला आहे, जो चंप भिशीकर जे आहेत, ते जेव्हा गुरुजींबद्दल त्यांनी एक जे जो लेख लिहिला होता त्याच्यामध्ये मी वाचला होता आणि मला ते फार आवडलं. ते म्हणाले की गुरुजी जेव्हा सरसंघचालक झाले तेव्हा संघामध्ये अनेक मोठे मोठे त्यांच्यापेक्षा वयानी अनुभवानी मोठे कार्यकर्ता होते, स्वयंसेवक होते. आता या सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे, तर हे त्यांनी कसं केलं, तर स्वतःकडे धाकुटेपणा घेतला. त्यांची तीव्र बुद्धी होती, वादामध्ये ते कोणालाही हरवू शकत होते. पण वादामध्ये आपण लोकांना हरवू शकतो, पण त्यांनी हृदय जिंकू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी वाद करणं सोडलं आणि हे जे प्रेमाने त्यांनी लोकांना आपलं केलं, धाकुटेपणा जो स्वीकारला, इथे आपल्याला अगदी तेच दिसतं. आणि पुढे हनुमानाच्या जीवनातही आपण तेच बघतो की हा धाकुटेपणा म्हणजे स्वतःला छोटं करून, कारण आत्ता सुग्रीवाला राम कोण हे माहीत नाही, नंतर हळूहळू सुग्रीवाला जसा राम माहीत होतो, सुग्रीवही स्वतःला रामाचा दास म्हणतो. आणि सुग्रीव हा स्वतःचा परिचय देतो रावणाला, तो म्हणतो की मला राम स्वतःचा सखा म्हणतो, पण मी रामाचा दास आहे. हा रामाचा मोठेपणा आहे की राम मला सखा म्हणतो, पण रामाचे गुण इतके महान आहे की मी त्या गुणांचा दास आहे. तर हे जे प्रेमानी लोकांना आपलंसं करणं आहे, शब्दांनी आपलंसं करणं आहे, कारण त्याच्यामागे भावही तितकाच तीव्र आहे. या सर्व संवादामध्ये आपण ते बघतो आणि सुग्रीव हा रामाचा मित्र होतो. त्यानंतर वालीवध केला जातो. वालीवधामध्ये आपण जास्त जाऊ नये, कारण याच्यावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत आणि इतक्या चर्चा झाल्या आहेत की परत त्याच्यावर चर्चा करण्याची काही जरूर नाही. फक्त हे जे दोन बिंदू आहेत की रामानी असं आडून का मारलं, तर वाली पण हा प्रश्न विचारतो. आणि आधी तो म्हणतो की तू मला का मारलं, तर राम म्हणतो की तू तुझ्या भावाचीच बायको जी पळवली, तिच्या इच्छेविरुद्ध तू तिला स्वतःकडे ठेवलं, हे योग्य नाही. असं सांगितल्यावर वाली म्हणतो आम्ही तर शाखा मृग आहे, आम्ही तर आमचे नीती नियम काहीही असू शकतात. राम म्हणतो अच्छा ठीक आहे, मग शाखा मृगाची शिकार करणं आणि झाडं अडून करणं हा पण क्षत्रियाचा धर्म आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे स्वतःला सूट घेऊन दुसरीकडे आक्षेप घेऊ शकत नाही. म्हणजे मी शाखा मृग आहे म्हणून मी काहीही करू शकतो असं म्हणू शकत नाही. आणि हे वालीच्या लक्षात येतं, वालीला स्वतःची चूक कळते, तो स्वतःला राम बन आणि मला मृत्यू येतोय म्हणून धन्य समजतो, तो रामाला धर्मज्ञ म्हणून हाक मारतो. हे सगळं रामायणामध्ये अतिशय स्पष्ट आहे, त्याच्यामुळे आपण याच्यात जाण्याची काही जरूर नाही. वंदनीय मावशींनी खूप छान सांगितलंय, त्या म्हणाल्या की रामाच्या बाणाचा टणत्कारच इतका मोठा व्हायचा की रामानी आडून मारणं शक्यच कसं होतं, म्हणजे वालीला कळेलच की तिकडनं बाण येतोय. वालीचा वध झाला, सुग्रीव राजा झाला, पूर्ण साऱ्या वानरांना आता बरोबर घेऊन जायचंय, कारण वाली हा काही साधारण राजा नव्हता, हा अत्यंत पराक्रमी राजा, यांनी रावणाला सुद्धा हरवलंय. आणि गमतीने असं काही रामायणांमध्ये सांगितलं जातं की त्यांनी रावणाला हरवून त्याला घरी आणलं होतं आणि अंगदाच्या पाळण्यावर उलटं टांगलं होतं, आणि अंगद रावणाची दाढी ओढून ओढून खेळायचा असं वर्णन. तर असा हा वाली, पण रावणानी अतिशय चातुर्यानी वालीशी मैत्री करून त्यांनी हे जे अयोध्येचं राज्य होतं आणि रावणाची लंका होती त्याच्यामध्ये असं एक मित्र राष्ट्र स्वतःचं उभं केलं, म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यावर काही लगेच आक्रमण होणार नाही, कारण या दोघांचा करार असा होता, जर तुझ्यावर आक्रमण झालं तर मी तुला मदत करीन, माझ्यावर आक्रमण झालं तर तू मला मदत कर. आणि म्हणून रामांनी हे अतिशय सुज्ञपणे वालीचा वध केला, पण वालीचा पुत्र जो होता अंगद, आणि अंगदाला मानणारे असं होऊ शकतं की त्यांचा एक वेगळा गट उभा राहील. आणि म्हणून जेव्हा आपण संघटनेचं काम करतो हेच समरसतेचं काम आहे, शेवटी लोकांना सगळ्यांना आपलं करायचं आहे. म्हणून वालीनी जी चूक केली होती त्यासाठी वालीचा वध तर केला, पण अंगदाला दूर करून चालणार नव्हतं. आणि म्हणून रामांचा हा आग्रह होता की सुग्रीवाचा राज्याभिषेक होईल पण अंगदाचा यौवराज्याभिषेक होईल, आणि तो होतो. अंगदाच्या मनामध्ये काही किंतू आहेत, ते काही दिवस चालतात, ते आपल्याला दिसतात जेव्हा ते सीतेच्या शोधामध्ये जातात, तेव्हा तो ज्याप्रमाणे सुग्रीवाबद्दल बोलतो की सुग्रीव तर आपल्याला मृत्यूदंडच देईल जर सीता सापडली नाही तर वगैरे, पण हळूहळू ते रामांच्या सहवासामध्ये रामांनी जो विश्वास दिलाय, रामांनी जे धर्मकार्याची एक मोठी रेखाच मोठी रेषा सगळ्यांसमोर ठेवली आहे, मोठं कार्य ठेवलंय, त्याच्यामध्ये हळूहळू सुग्रीव आणि अंगद एक होतात. आणि रामांचा मोठेपणा पहा, व्यक्तीला हळूहळू तयार करण्यामधला आणि त्याच्यावर जो विश्वास त्यांनी ठेवला की जेव्हा ते लंकेला पोचल्यानंतर दूत म्हणून पाठवायचं तर कोणाला पाठवायचं, त्यांनी अंगदाची निवड केली. कल्पना करा, अंगदाच्या वडिलांना जो रावणाचा मित्र त्याला रामानी मारलाय, ही एक मोठी रिस्क होती, पण श्रीराम हे पुरुष सारज्ञ, म्हणजे पुरुषाला समजणारे आणि त्याला जीवनातला सार देऊन आपलंसं करणारे असे श्री रामचंद्र. आणि म्हणून त्यांनी अंगदाला जे आपलं पूर्ण केलं होतं, मग अंगद जातो आणि अनेक रामायणांमध्ये त्याचे सुंदर वर्णन येतात की जसं अंगद सांगतो रावणाला की ओळखला का तू मला, अरे पाळण्यामध्ये मी तुझी दाढी ओढत होतो, असं करून तो त्याला त्याच्या पराभवाची आठवण देऊन त्याचा अजून तेजोभंग करायचा प्रयत्न करतो आणि फार सुंदर दूताचं काम करून अंगद परत येतो. तर असं जरी वालीला मारावं लागलं तरी पूर्ण वानर जनजाती ही आपल्या बरोबर राहील याचा प्रयत्न श्री रामचंद्र करतात. आता वानर म्हणजे कोण हा एक प्रश्न, बऱ्याचदा आपल्याला वाटतं वानर म्हणजे माकड, तर असं नाही आहे. ती तिथली जी जनजाती होती ती वानर वेश धारण करायची, त्यांचं युद्धाचं जे साधन होतं ते पाश असायचं आणि म्हणून ते शेपटीसारखा ते बांधायचे आणि त्यांचा तो अलंकारही होता, त्यांना वाटायचं यांनी सौंदर्य वाढतं आणि तो पाश असा शत्रूला टाकून शत्रूला ओढून मग त्याला नखांनी बुक्क्यांनी शत्रूला मारायचं, अशी यांची युद्धाची पद्धत. कारण जेव्हा हनुमान यांना भेटायला जातो राम लक्ष्मणांना तेव्हा तो वानर वेश सोडून ब्राह्मणाच्या वेशामध्ये जातो, किंवा जेव्हा युद्धाच्या वेळी चर्चा सुरू असते राम म्हणतात की आपण 7 जण सोडून बाकी सर्व वानर वेशामध्ये युद्ध करतील, किंवा जेव्हा सारे वानर राज्याभिषेकासाठी जातात तेव्हा राम सर्व वानरांना घेऊन जातात तेव्हा सर्व वानर आता राज्याभिषेकासाठी चाललो म्हणून वानर वेश टाकून मानव वेशामध्येच युद्धासाठी जातात. तर म्हणून श्री रामचंद्रांनी या पूर्ण वानर जनजातींना म्हणजे तिथे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जनजाती या सर्वांना त्यांनी आपल्या बरोबर या कामासाठी उभं केलं. हे सगळे धर्म मानणारेच पण वाली रावणाचा मित्र झाल्यामुळे जे दुरावले होते त्यांना आपल्या बरोबर आणलं. जेव्हा हनुमान सीतेशी अशोकवनामध्ये बोलतो तेव्हा सीता काही प्रश्न विचारते, अनेक प्रश्न विचारते. त्याच्यातला एक प्रश्न असा होता की श्री रामचंद्रांनी रावणाने माझं हरण केलंय हे समजल्यानंतर भरताकडून चतुरंगिणी सेना मागवली आहे का, हा प्रश्न. तर रामांनी भर अयोध्येची सेना का मागवली नाही हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येऊ शकतो. पण रामांनी मागवली नाही त्याला एक दोन कारणं अशी आहे की एक म्हणजे रामांचा हा निर्णय खूप पक्का होता की मी वनवासात गेलो तर मी अयोध्येचं काहीही स्वीकारणार नाही, 14 वर्ष खऱ्या अर्थाने वनवास. दुसरं जे खरं कारण आहे ते असं आहे की कुठल्याही आसुरिक प्रभावाला जर थांबवायचं असेल तर कुठून तरी दुरून व्यक्ती येऊन ते थांबवेल आणि मग परत जाईल असं कधी होत नसतं. तर तिथला समाज हा जागृत व्हावा लागतो, हा राष्ट्रीय वृत्तीचा व्हावा लागतो, हा धार्मिक वृत्तीचा व्हावा लागतो, हा आत्मविश्वास पूर्ण व्हावा लागतो. नाहीतर हे काही हा काही उपाय नाही. जसं आज जम्मू काश्मीरमध्ये समस्या आहे, आपण जर इकडनं जाऊन जाऊन सतत सैन्य पाठवून जम्मू काश्मीर वाचवायचा प्रयत्न केला तर तो फक्त तात्कालिक उपाय. खरा उपाय हाच आहे की तिथले लोक हे आत्मविश्वास पूर्ण आणि राष्ट्रीय वृत्तीने उभे राहतील. किंवा अरुणाचलमध्ये जेव्हा चीनचं आक्रमण झालं 1962 साली पूर्ण अरुणाचल अजूनही ते म्हणतात की अरुणाचल आमचं आहे. तर आणि अरुणाचल मध्ये यायचा प्रयत्न पण करतात, काही चीनचे लोक येतात सुद्धा, पण त्यांना थांबवणार कोण? आपण आपली सेना जरी तिकडे पाठवली तरी सेनेला आपले अरुणाचली लोक आणि चीनचे आलेले लोक याच्यातला फरक कळणार नाही. फरक कोणाला कळेल? तर तो तिथेच असलेल्या लोकांना कळेल की हा आमच्या गावचा नाही आहे. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये जर हे प्रखर भारतीय वातावरण असेल तरच या चायनीज इन्कर्शनला आपण आळा घालू शकतो. चायनीज जे आतमध्ये येणं होतं, घुसपेट होते, त्याला आळा घालू शकतो. आणि तसं होत आहे, अजूनही होत आहे. जसं एकदा केंद्राची कार्यकर्ती तावांग एरियामध्ये गेली होती तर तिथला सर्कल ऑफिसर जो तिथल्या सीमेवर आहे तो सांगत होता की दिल्लीमध्ये लोक काही बोलू दे की चायनाचे कोणी आले नाही आहेत, पण चायनाचे लोक आले आणि आम्ही त्यांना हुसकावून लावलं. तर हे जे आहे की प्रत्येक ठिकाणचा समाजच जागृत झाला पाहिजे. जिथे जिथे सीमेवर आक्रमण होत आहे तिथले लोक आत्मविश्वासाने संघटित होऊनच त्या आसुरिक वृत्तींना शक्तींचा नाश करू शकतात. आणि म्हणून वानर समाजाने एकत्र होणं अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून श्री रामचंद्रांनी हे कार्य केलं. सीतेच्या शोधासाठी हनुमान लंकेमध्ये गेला, तिथून सुरू होतं सुंदरकांड. बऱ्याचदा हा विचार मनामध्ये येतो की या कांडाचं नाव सुंदरकांड का दिलं, बाकी सगळे अगदी सहज समजण्यासारखे आहेत, बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, युद्धकांड, उत्तरकांड, हे सगळं समजण्यासारखं आहे. सुंदरकांड नाव का दिलं? याचं तर नाव लंकाकांड असायला पाहिजे, कारण हनुमान लंकेकडे निघाला आणि लंकेतून परत आला, इथपर्यंतचं सगळं वृत्त या सुंदरकांडामध्ये आहे. तर हे वाचत असताना मला जेव्हा हा प्रश्न आला मला एकदम लक्षात आलं की वाल्मिकी ऋषीचे होते ना, ऋषी निर्मितम राष्ट्रम आपण म्हणतो, ते हा हे जे रामायण सांगतात हा इतिहास आहे आपला. आणि या इतिहासामध्ये जे चॅप्टर्स येतील, जे अध्याय येतील, जे कांड येतील ते शत्रुप्रधान कधी राहायला नको. ते आपल्या संस्कृतीचंच महत्व सांगणारे असले पाहिजे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर आज दुर्दैवानी आपल्याला जो इतिहास शिकवला जातो त्या इतिहासामध्ये मुघल पिरियड, मुघल काल, ब्रिटिश काळ असं आपल्याला सांगितलं जातं. मी चिदंबरम युनिव्हर्सिटीचं एम ए केलं इतिहासामध्ये, ते करस्पॉन्डन्स कोर्स होता आणि हे लोक अशा नोट्स पाठवतात, आपण त्या अभ्यास करायच्या आणि त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिले व्हाईसराय बद्दल, व्हाईसराय कोण होता आणि त्याला किती पत्न्या होत्या आणि त्याचं मुलं किती होते आणि काय काय, आणि मग या व्हाईसरायचा पिरियड, त्या व्हाईसरायचा पिरियड, जसं काही या देशामध्ये कोणी नेते झालेच नाही, जसं काही या नेत्या या देशामध्ये काही आंदोलनं झालीच नाही. म्हणजे इतिहासाचा जो जे प्राधान्य आहे ते या देशातल्या लोकांना आणि त्यांच्या प्रयत्नांना असलं पाहिजे. ते शत्रूला देऊन काही आपल्याला विजिगीषू इतिहास शिकता येणार नाही. आणि म्हणूनच यांनी त्याला लंकाकांड नाव दिलं नाही, तर वाल्मिकींनी त्याला नाव दिलं सुंदरकांड. का बरं सुंदरकांड, सुंदर हे नाव का दिलं, असं त्याच्यामध्ये काय सुंदर आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कार्यकर्त्याची ओळख होते. जो हनुमान जो आहे त्याच्या म्हणजे कार्यकर्त्याचे काय काय गुण असावे लागतात आणि ते गुण असतील तर काय, म्हणजे सीतामाई जी इतक्या शोकामध्ये बुडाली होती तिलाही जो काय दिलासा मिळाला तो दिलासा त्याचं सौंदर्य सुंदरकांडामध्ये आहे. किंवा रावणाच्या इतक्या धमक्यांसमोर, रावणाच्या सगळ्या प्रलोभनांसमोर सुद्धा इतक्या पक्केपणाने श्री रामचंद्रांना म्हणजेच धर्माला पकडून राहिलेली सीता, ते सौंदर्य त्या सुंदरकांडामध्ये आहे. आणि जेव्हा आपण वाचतो सुंदरकांड, अतिशय खरोखरच सुंदर आहे, त्याच्यामधला सीतेचा शोक बघून आपलं हृदय कळवळतं आणि मग ज्या हळुवारपणे, अत्यंत हळुवारपणे हनुमान सीतेनी आपलं ऐकलं पाहिजे, तिने मला मी कोणी रावणाचा हस्तक आहे असं समजलं नाही पाहिजे, म्हणून ज्या काळजीनी तो प्रयास करतो आणि हळूहळू सीतेची ओळख, सीतेला स्वतःची ओळख पटवतो आणि ज्या प्रेमानी सीता सुद्धा हनुमानाचं रक्षण करते, ज्या स्नेहाने, हे जे आहे ते सुंदरकांडाचं सौंदर्य आहे. म्हणून कदाचित वाल्मिकींनी त्याला सुंदरकांड हे नाव पण दिलं असेल. हनुमान जेव्हा लंकेमध्ये येतो तेव्हा लंकेमध्ये येत असताना सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारची अडचणी, समस्या त्याच्यासमोर येतात. कोणी त्याचं स्वागत करण्यासाठी, कोणी त्याला मारण्यासाठी, कोणी त्याला आव्हान देत, अशा अनेक प्रकारच्या समस्या येतात. पण जे आपलं कार्य करायचं ठरलंय ते पक्कं ठेवून, म्हणून हे सुरसा, मैनाक पर्वत वगैरे, सिंहिका या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तो थेट लंकेमध्ये पोचतो. लंकेमध्ये पोचल्यानंतर आता सीतेचा शोध घ्यायचा आहे, कारण संपातीने सांगितलंय की सीता लंकेतच आहे आणि म्हणून सीतेचा शोध घ्यायचा आहे. हनुमान सीतेला शोधायला छोटस रूप घेऊन रावणाच्या महालामध्ये शोधायला सुरू करतो आणि मग त्याच्यामध्ये रावणाच्या वैभवाचं वर्णन, रावणाच्या विलासितेचं वर्णन, म्हणजे त्याला किती पत्न्या होत्या, त्या काय नटल्या होत्या आणि त्यांचं कसं कसं आचरण होतं, ते सगळं वर्णन त्याच्यामध्ये आहे. हनुमान एकेका महालामध्ये जातोय आणि सीतेला शोधतोय, तेव्हा हनुमानाच्या मनामध्ये प्रश्न येतो की मी असं स्त्रियांना बघतोय हे कितपत योग्य आहे. मग तोच शेवटी स्वतःला सांगतो की ठीक आहे, मी यांना जरी बघत असलो, कारण मी तर सीतेला शोधायला आलोय आणि सीतेला शोधायला आल्यामुळे मला इथे येऊन तर शोधावंच लागणार आहे. शेवटी मी काही हरिणींमध्ये जाऊन थोडी सीताला शोधणार आहे, मला स्त्रियांमध्येच सीतेला शोधावं लागेल आणि म्हणून मला इथे तर यावंच लागेल. पण हे वाईट नाही आहे, एकच कारण की या सगळ्या स्त्रियांना अशा अस्ताव्यस्त बघूनही माझ्या मनात कुठेही विकार निर्माण झाला नाही आहे. म्हणजे जे राम कार्य करायचंय, जे कार्यासाठी आपण निघालोय, अनेक प्रलोभन येतील. कार्यकर्त्यांचं असं होतं, अनेक प्रलोभन असतात, कधी घरचंच प्रलोभन येतं, कधी आई वडिलांचा आग्रह असतो, कधी लोक म्हणणारे असतात, कधी त्या कार्यक्षेत्रातलं आव्हान बघून कार्यकर्ता दडमळतो, कधी असे प्रलोभन येतात. आज तर इतके की कार्यकर्ता ईमेल पाठवायला समजा कॉम्प्युटरवर बसला आणि त्यांनी क्लिक केलं तर काय काय ऍडव्हर्टाइजमेंट येतील, काय काय पिक्चर्स येतील सांगू शकत नाही. अशा वेळी तुम्ही त्याच्याकडे न बघता तुम्हाला जे काम करायचं आहे ते करण्यासाठी किती दृढतेने मार्गावर पक्क राहिलं पाहिजे हे सांगणारे हनुमान. हनुमान असे अत्यंत आदर्श कार्यकर्ता आपण हनुमानामध्ये बघतो. आणि मग हनुमान म्हणतो की नाही, माझ्या मनामध्ये विकार निर्माण होत नाहीये आणि रामकार्यासाठी मला हे करणं आवश्यकच आहे. अजून तो असं बघत बघत जातो आणि मग त्याला एका महालामध्ये मग वर्णन आहे, त्या मंचकाचं वर्णन आहे, त्याच्यावर झोपलेल्या रावणाचं वर्णन आहे. जसं रावण आपल्याकडे ना एक पद्धत आहे, आपल्याकडे म्हणजे मी महाराष्ट्रात म्हणत नाहीये, पूर्ण भारतामध्ये ही पद्धत आहे की जे कोणी खलनायक होते, असुर होते, ते किती चांगले होते हे सांगणारी पुस्तकं लिहायचे. आणि जे आपले खरे आदर्श आहेत म्हणजे राम आहे, सीता आहे, अर्जुन आहे, श्रीकृष्ण आहे, यांना थोडं कमी दाखवायचं. आणि मग दुर्योधन किती चांगला होता, कर्ण किती चांगला होता आणि रावण किती चांगला होता. रावण तर आपल्या बहिणीचा सूट घ्यायला गेला आणि तेव्हा सीता दिसली म्हणून तो घेऊन आला, बाकी रावणाच्या मनामध्ये काही नव्हतं, तो तर अत्यंत उत्तम राजा होता वगैरे वगैरे. असं रावणाकडून लिहिणारी पुस्तकं, कर्णाकडून लिहिणारी पुस्तकं, दुर्योधनाकडून लिहिणारी पुस्तकं ही एक फॅशन आहे आणि ती सर्वत्र आहे. ही काही फक्त इथे नाही आहे, हे मी मुद्दामहून जेव्हा भारतामध्ये प्रवास करतो ना मी विचारते की अच्छा इथे कर्णावर कादंबरी आहे का, इथे याच्यावर कादंबरी आहे का, इथे उर्मिलेवर कादंबरी आहे का. हो हो, उर्मिलेवर कादंबरी आहे. उर्मिलेवर फार अन्याय झाला, सीता तर काय तिने तर मजा केली. आपण रामायण वाचतच नाही कारण कोणीतरी कादंबरी लिहिली आणि त्याच्यामध्ये मजा केली म्हणून लिहून दिलं ना, आपणही तेच म्हणतो. आपला जो इतिहास आहे म्हणजे वाल्मिकी रामायण आहे त्याच्यामध्ये असं नाही आहे. सीतेने तर अत्यंत कष्ट सहन केले. जेव्हा लक्ष्मण रामाला म्हणतो की मी पण वनात येतो आणि राम अनुमती देतो, तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणतो की जा तुझ्या सुहृदजनांचा निरोप घेऊन ये. आता हा सुहृदांचा निरोप घेतो याच्यामध्ये उर्मिलाही असेल, नक्कीच असेल. उर्मिलाचाही त्याग आहे याच्यात तर वाद नाही, पण कदाचित दोन गोष्टी झाल्या असतील. उर्मिलेने म्हटलं असेल मी येते आणि लक्ष्मणाने म्हटलं असेल नाही तू इथे राहिलं पाहिजे, इथे कोणीतरी आईची सेवा करायला असलं पाहिजे. किंवा उर्मिलेने हे म्हटलंच नाही, सीतेने म्हणणं आवश्यक होतं कारण सीतेच्या पतीला वडिलांनी निष्कासित केलाय, त्याचा त्याग झालाय. आणि म्हणून जेव्हा कोणाचा त्याग होतो त्याचा काहीतरी दोष असला पाहिजे असंही लोक बोलतात, जे भरताने कैकेयीला प्रश्न विचारला होता. आणि माझा पती असा नाहीये, त्याच्या अपमानाच्या काळात, त्याच्या अत्यंत हलाखीच्या काळात सुद्धा मी त्याच्याबरोबर आहे, राहायला पाहिजे या भावनेनेच सीतारामांबरोबर जाते. आधीचे 12 वर्ष उर्मिला पण लक्ष्मणाबरोबर असते, सीता पण रामांबरोबर असते. नंतरचे 14 वर्ष जेव्हा सीता वनात जाण्याची अनुमती मागते तेव्हा अजून एक आहे, ती रामांना म्हणते की मी ब्रह्मचारी राहीन 14 वर्ष, तुम्ही मला अनुमती द्या, मी वनवासींचे नियम पाळीन. हे आपल्याला माहित नाही. आणि सीता त्यांच्याबरोबर 14 वर्ष वनामध्ये जाते, त्याच्यातलं 1 वर्ष तर इतक्या दबावाखाली, दडपणाखाली. सुंदरकांड वाचायला पाहिजे सीतेचा आणि तो फक्त एक प्रसंग हनुमान बघतो, फक्त एक, ज्याचं वर्णन सुंदरकांडामध्ये. आणि असे रोज सकाळ संध्याकाळ प्रकरण सुरू आहे, म्हणजे पहाटे उठल्या उठल्या रावण अजून उजाडला पण नाहीये, मशाली बरोबर घेऊन तो सीतेला भेटायला येतो. असा सतत सीतेच्या मोहापायी वेडा झालेला रावण आणि म्हणून सगळ्या प्रकारचा दबाव तिच्यावर आणणारा रावण आणि ते ती सगळं सहन करते, तरी पण आपण म्हणतो की उर्मिलेवर अन्याय झाला. उर्मिलेनी ठीक आहे, तिचं जे कर्तव्य होतं, कदाचित लक्ष्मणाने सांगितलं असेल की राम वनात चाललाय त्याची सेवा तिथे मी करीन, ते पण माझे आई वडील आणि माझे जे आई वडील जन्मदाते आई वडील आहे त्यांची सेवा तू कर, आणि ती पण सहधर्मचारिणी आहे, तिला पण ते करायला पाहिजे. उर्मिलेचा बाकी कुठेही उल्लेख नाही, पण जर राम आणि सीतेचं चरित्र आहे तर त्याच्यामध्ये उर्मिलेचं चरित्र येणारही कसं, याच्यामध्ये अन्यायाची गोष्ट कुठे. उदाहरणार्थ वंदनीय मावशीच खूप छान सांगतात, त्या म्हणतात जर जवाहरलाल नेहरूंची चरित्र कोणी लिहिलं तर त्याच्यामध्ये विजयलक्ष्मी पंडित बद्दल येईल का. आणि कृष्णा हाथी सिंग हे तर नाव पण आपल्याला माहित नाही त्यांच्या एका बहिणीचं, तिच्याबद्दल काहीच येणार नाही. तर हे रामायण आहे आणि या रामायणामध्ये त्याच्या सहधर्मचारिणींनी या पूर्ण रामायणाला, जेव्हा आपण रामरक्षा स्तोत्र म्हणतो आपल्याला माहित आहे, आपण म्हणतो सीता शक्ती ही, या रामायणाची शक्तीच सीता आहे. तर तिचं वर्णन तर येणारच, पण आपला असा मतभेद करून, आपला असा मतिभेद करून अशी पुस्तकं लिहून आपल्या जीवनातले राम सीतेचे आदर्श दूर करणं ही एक आजची फॅशन आहे. तसंच रावणाबद्दल, की रावण हा अत्यंत चांगला होता, म्हणजे संघटनात्मक कार्य करताना आपला हितचिंतक कोण आणि आपला हितचिंतक कोण नाहीये हे समजणं खूप आवश्यक असतं. नाहीतर जसं मिकालेनी सांगितलं की ग्लिटरिंग सिम्बॉल्स उभे केल्या जातात, जसं अरुंधती राय किंवा स्लमडॉग मिलेनियर किंवा कोण तो अमर्त्य सेन वगैरे वगैरे असे हे दिल्या जातात आणि मग नंतर ते जे म्हणतात ती पूर्व दिशा होते. तर संस्कृतीचा संरक्षक कोण, भक्षक कोण, हे पण संघटनात्मक कार्य करण्यासाठी शत्रू समजणं हे पण फार आवश्यक आहे. हनुमान जेव्हा रावणाला बघतो तो पण रावणाचं व्यक्तिमत्व बघून फार चकित होतो, कारण रावणाचं व्यक्तिमत्व तेव्हाचं रावण झोपलेलं आहे, अत्यंत प्रभावी आहे, अत्यंत देखणा, अत्यंत ज्याला म्हणता येईल की मोहक असं असं त्याचं शरीर, त्याचं वर्णन सगळं त्या रामायणामध्ये दिलेलं आहे. आणि असा रावण तो खरंच चांगला होता का, तर तो अत्यंत कपटी होता, अत्यंत कपटी. म्हणजे जर राम आणि रावणाची तुलनाच करायची असेल तर आपल्या लोकांची नीतिमत्ता कायम राहावी, नैतिकता कायम राहावी म्हणून स्वतःचं पारिवारिक सुख दूर करणारा राम आणि मला सीता मिळायला पाहिजे म्हणून सगळ्यांनी सांगूनही न ऐकता सीतेला परत न करता पूर्ण आपलं राक्षस कुळ पणाला लावून त्याचा नाश करणारा रावण. अधर्म म्हणजे छोट्या मीसाठी मोठा मोठ्या मीचा बलिदान करणं आणि ते रावण करतो. अत्यंत कपटी, सीतेला येन केन प्रकारेन वश करण्याचा प्रयत्न करतो. जसे तीन प्रसंग, एकदा जेव्हा राम लक्ष्मणाला युद्धामध्ये सगळे बेशुद्ध होतात तेव्हा तो विमानामध्ये सीतेला घेऊन जातो आणि दाखवतो की पहा राम लक्ष्मण तर मेले, जे तू म्हणत होती राम येऊन मला वाचवेल, लक्ष्मण येऊन मला वाचवेल, ते तर मेले, आता तर तू माझी हो. तेव्हा त्रिजटा तिला सांगते की नाही, ते मेले नाहीये, मला कळतं त्यांचा चेहरा, ते फक्त बेशुद्ध आहे. धर्मो रक्षती रक्षिता जे म्हणतो ना, अशा वेळी सीतेला मदत मिळालेली आहे. दुसऱ्यांदा एकदा तो रामाचं शिर घेऊन येतो, तयार केलेलं मायावी आणि इतकी उत्तम कलाकृती की जेव्हा सीता त्या रामाच्या जे डोकं आलं असतं ते घेऊन रडायला लागते, ते केस असे करते, बघते तर इव्हन ते जे रोमरंध्र असतात ना ते सुद्धा दिसतात, इतकी सुंदर मूर्तिकला, अक्षरशः खरं वाटावं असं. आणि तेव्हा सीता जे म्हणते, सीता म्हणते की जर रामांचा मृत्यू झाला तर आता त्यांच्या अग्निसंस्काराची तयारी करा आणि मी पण मला त्याच्यामध्ये अर्पण करीन, जर जनक इथे असते तर त्यांनी हे केलं असतं, म्हणून रावणा तू आज मला जनकाच्या ठिकाणी हो. आणि रावणाला तो शरम होते, म्हणजे खजील होतो तो आणि परत चालला जातो. ती त्याला जनकाच्या ठिकाणी तू आज जनकाचं काम कर म्हणून सांगते. आणि तिसऱ्यांदा जेव्हा इंद्रजित मरतो तेव्हा अत्यंत संतापून रावण सीतेलाच मारायला येतो, जसं काही सीतेमुळेच इंद्रजित गेला, अशा रागाने तिला मारायला येतो. तेव्हा त्याचा जो मंत्री असतो सुपार्श्व, तो रावणाला थांबवतो आणि तो म्हणतो की इतका तुझा जो पराक्रम, आज तुझं जे नाव आहे पूर्ण त्रिलोकामध्ये, ते तुझं सीतेला असं मारलं, ती अबला दुबला जी ते एक वर्ष झाडाखाली नुसती बसलेली आहे, निशस्त्र आहे, तिला जर तू मारलं तर तुझं सगळं नाव खराब होईल, तुला जर खरंच इतका राग आलाय तर आत्ता निघ, त्या रामाला मार, म्हणजे सीता तुझी होईल, असा मंत्री सांगतो त्याचा. असं प्रत्येक वेळी कोणी ना, म्हणजे धर्मो रक्षती रक्षिता जे आपण म्हणतो ना, जर आपलं मन जर पक्क असेल तर अशा वेळी राक्षस गटातनं सुद्धा आपल्याला मदत मिळू शकते आणि ती मिळते. तर हा रावण हा दिसायला अत्यंत चांगला, देखणा प्रभावी व्यक्तिमत्व, त्यांनी खूप काही प्राप्त केलंय, हे सगळं खरं असलं तरी तो अत्यंत कपटी, अत्यंत धूर्त, खोटारडा. जसं तो आपल्या सभेमध्ये सांगतो, जेव्हा पहिल्यांदा सभा भरते तो सभेमध्ये सांगतो की मी जनस्थानात फिरायला गेलो होतो तेव्हा सीता तिथे मला एकटी सापडली म्हणून मी तिला घेऊन आलो, असा हा रावण. पण या रावणाबद्दलही फार त्याची स्तुती करत लिहिलेले ग्रंथ असतात. आणि म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतीचे आदर्श कोण आणि हे कोण, हे जेव्हा आपण खोलात जाऊ तेव्हाच आपण ते शिकू आणि आजच्या काळातले रावण ओळखायला शिकू. तर हनुमान रावणाला बघतो आणि सगळ्यात शेवटी तो सीते अशोकवनामध्ये येतो. अशोकवनामध्ये येतो आणि सीता त्याला तिथे दिसते, सगळीकडे राक्षसिनी आहेत. तो विचारच करतोय की हीच सीता असली पाहिजे, कारण रामाने जे वर्णन केलं होतं ती तशीच दिसते, अत्यंत दुःखात दिसते. तो हा विचारच करत असतो आणि मग त्याला मंगलवाद्य ऐकू येतात, सुगंधी वास येतो, कारण सुगंधी तेल घालून मशाली पेटवून आपल्या स्त्रियांबरोबर रावण सीतेला मनवण्यासाठी येताना बघतो. आणि तेव्हा परत रावणाचं वर्णन आहे, रावण तिथे येतो आणि सीतेशी बोलणं सुरू करतो. तो ज्या प्रकारे बोलतो, तिला धमक्या देतो, तिला नावं ठेवतो, रामाला वाटेल ते बोलतो आणि कधी तिची स्तुती करतो, सगळ्या प्रकारे सुरू आहे. आणि हनुमान हे झाडामध्ये बघून शांतपणे बघतोय. कल्पना करा, हनुमानाला सीता माईचा होणारा अपमान सहन करायचा आहे. फार कठीण काम आहे, पण जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत पौरुष सुद्धा आपण दाखवू शकत नाही. अनवेक्षच पौरुषम, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात. आपल्याला माहित आहे की आपलं जे पहिलं स्वातंत्र्य युद्ध आहे, मंगल पांडे रागवले आणि म्हणून आपलं स्वातंत्र्य 90 वर्ष पुढे गेलं. तेही वीर आहेत. नुसतं वीर असून चालत नाही, संयम असावा लागतो, जो आपल्याला शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनातून शिकवलाय की तुळजा भवानी मंदिराचे तुकडे झाले, मूर्तीचे तुकडे झाले, किती दुःख झालं असेल. पण तरीही नाही, अनवेक्षच पौरुषम, पौरुष न बघून जर आपण गेलो तर आपण मोहात येतो, ते तामसिक कर्म आहे, ते कधी यशस्वी होत नाही. आणि हनुमान इथे बसलाय म्हणजे कार्यकर्ता म्हणून. जेव्हा आज आपण समाजामध्ये काम करतो, अनेक अशा घटना आहेत, आपल्याला दुःख होतं, आपल्याला असं वाटतं काहीतरी केलं पाहिजे, पण आज आपली शक्ती काय, आपल्याला जे काय करायचं आहे ते कार्य साधून केलं पाहिजे. कार्य साधक हा, हनुमानाला जे रामाने म्हटलंय कार्य साधक हा, ते खरं आहे. आणि म्हणून तो हा हे कष्ट सुद्धा सहन करतोय, त्याच्या हृदयाला अत्यंत दुःख होत आहे, पण तरीही स्वतःला संयम करून सुस्कारा सुद्धा तो सोडत नाहीये, कारण रावणाला कळायला नको म्हणून. हा कार्यकर्ता, त्याचा मनावर संयम आहे, तो त्याच्या मनात विकार निर्माण होत नाही, तो मोहामध्ये येत नाही. आणि मग नंतर जेव्हा आता सीतेशी बोलायचं आहे, तर सीतेशी मी कुठल्या भाषेत बोलू, मी जर संस्कृतमध्ये बोललो हे करुणानिधीने ऐकण्यासारखं आहे, कारण त्यांनी सगळ्या आपल्या मंदिरांमधल्या प्रार्थना सुद्धा पूजा सुद्धा संस्कृतमधनं थांबवल्या, कारण आम्ही रावणाचे वंशज, आम्ही तमिळमध्ये करू म्हणून. तर हनुमान म्हणतो, मी जर संस्कृतमध्ये बोललो तर हिला मी रावण आहे असं वाटेल, म्हणून मी कुठल्या भाषेत बोलू, मग मी तिच्या गावच्या भाषेत बोलीन. हनुमान जो इथे आहे म्हणून तर त्याला बुद्धिमत्ताम वरिष्ठम म्हटलंय, जो किष्किंधेमध्ये राहतो त्याच्या या सगळ्या भाषांवर प्रभुत्व आहे. हे हनुमानाबद्दल अनेकदा म्हटलंय की हा बहुभाषी आहे, याला अनेक भाषा येतात. आणि मग तो त्या भाषेमध्ये हळूहळू रामांचं जीवनचरित्र सांगायला सुरुवात करतो. आणि सीता ते ऐकते, कारण त्याच्या आधी रावण जातो, मग राक्षसिणी ते जे काय बोलतात, त्यानंतर सीतेचं जे दुःख आहे ती जमिनीवर आडवी होते, ती रडते, तिची ती एक वेणी लांब वेणी, ती अशी म्हणजे वाल्मिकी वर्णन करतात, ती पण अशी जमिनीवर मातीमध्ये पडली आहे. आणि सीता विचार करते की मी मरत का नाही, का माझं हृदय इतकं कठोर झालंय की इतके सगळे कष्ट सहन करून सुद्धा मी मरत नाही. आणि तिचं हे सगळं दुःख बघून तिला त्या दुःखातून बाहेर आणण्यासाठी, तिला विश्वास देण्यासाठी, सीता माता शोक विनाशा अनाथनाथा नमो नमो, जे आपण हनुमानाचं भजन म्हणतो ते हनुमान हळूहळू सुरू करतात. आणि इतक्या कुशलतेने कारण इतके महिने कष्ट सहन केल्यानंतर सीतेचा विश्वासच उडालाय. रावण इतक्या वेगवेगळ्या रूपांमध्ये तिच्या समोर आलाय, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे तिला त्यांनी फसवायचा प्रयत्न केलाय की तिचा विश्वास प्राप्त करणं हे फार मोठं काम आहे. आणि हनुमान ते करतो. आणि मग राम सीतेचा जो राम आणि हनुमानाचा मानाचा जो संवाद आहे तो पण अत्यंत सुंदर संवाद आहे. त्याच्यामध्ये हळूहळू सीताचा सीतेचा विश्वास प्राप्त होतो आणि बाकी आपण काही घटना बघितल्याच आहे. त्यानंतर हनुमान जेव्हा परत येतात आणि रामाला जे काय झालं ते सगळं सांगतात, सीता कशी दुःखात येते सांगतात. तिने दिलेला चुडामणी बघून रामांना दशरथाची जनकाची आठवण येते, कारण विवाहाच्या वेळी जनकाने हा दिलेला चुडामणी आहे. आणि मग अत्यंत शोक करून शेवटी राम लक्ष्मण हनुमान सुग्रीव आणि पूर्ण वानर सैन्य हे राक्षस वधासाठी प्रस्थान करतं. आता जेव्हा त्यांना जायचं आहे तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे वाल्मिकी रामायणामध्ये अजून एक फार सुंदर हे, हनुमान जेव्हा येतो तेव्हा तो हे सांगत नाही सीता सापडली, तो फक्त दोन शब्द सांगतो, दृष्टा देवी. म्हणजे देवी दृष्ट असं नाही म्हणत. याच्यावरही कॉमेंटेटर जे भाष्यकार आहेत ते खूप सांगतात, ते म्हणतात समजा आता आधी देवी म्हटलं असतं तर रामाच्या हृदयाला धक्का बसला असता, देवी नाही असंही वाटलं असतं, म्हणून आधी तो दृष्टा म्हणतो, म्हणजे आधी दिसली देवी असं सांगतो. पण बाकी जे सगळं वर्णन आहे की कुठे आहे ती कशी आहे हे अंगद सांगतो, कारण अंगद च्या नेतृत्वामध्ये हे वानरांचं पथक गेलं असतं, ही तुकडी गेली असते. आणि हनुमानाचा जो कार्यकर्ता भाव आहे की जो नेता आहे त्याचं हे म्हणजे काय त्याचं हे कर्तृत्व आहे की तो सांगेल की सीता मिळाली, सीता इथे होती, असं असं झालं. म्हणून जेव्हा सगळे म्हणतात हनुमानाला की तू सांग सीतेबद्दल, हनुमान म्हणतो नाही अंगद आपला नेता आहे, अंगद सांगेल. म्हणजे कसं अंगदाला सगळ्यांनी आपलं केलं, कार्यकर्त्यांनी म्हणजे हनुमानाने सुद्धा आपलं केलं. आणि मग अंगद सगळं सांगतो. मग राम अजून जाणू इच्छितात, मग अंगद सांगतो हनुमानाला की हनुमान तू स्वतः बघितलंय, तू वर्णन कर. आणि मगच हनुमान वर्णन करतो. जेव्हा अंगद त्याला सांगतो तेव्हा तो वर्णन करतो. हे जे हायर आर्कियल आपण म्हणतो ना, संघटनेमध्ये एक एक हायर आर्की असते आणि तिचं पालन करणं हे फार महत्वाचं असतं. जर सगळ्या लोकांना आपल्याशी जोडायचं असेल तर, जे आपण रामाच्या जीवनात सुद्धा बघतो की राम जेव्हा रावण वध होतो आणि आता सीतेला भेटायचं आहे तेव्हा हनुमानाला राम सांगतात की तू विभीषणाची अनुमती घेऊन सीतेला भेट आणि तिचा अभिप्राय विचार. का विभीषणाला? कारण विभीषणाचा राज्याभिषेक हा आधीच झालेला आहे. रावण वधाच्या आधीच जेव्हा विभीषण भेटतो तेव्हाच झालाय. म्हणून रावण वध झाल्यानंतर लगेच तिथला राजा कोण? तर विभीषण. आणि विभीषण जर तिथला राजा आहे, सीता जर लंकेमध्ये, तर डायरेक्टली हनुमानाने जाऊन भेटणं हे योग्य नाही. हे अगदी साध्या साध्या गोष्टी आहे, कारण मी पण संघटनेत काम करत असल्यामुळे लोकांची मनं जोडणं, लोकांना आपल्या बरोबर ठेवणं, या साध्या गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. जसं उदाहरणार्थ समजा मी माझंच नाव घेऊन जर उदाहरण द्यायचं ठरवलं तर समजा मी केंद्राची अखिल भारतीय उपाध्यक्ष आहे. आता अखिल भारतीय उपाध्यक्ष आहे म्हणजे माझं कार्यक्षेत्र हे पूर्ण भारत आहे. पण माझं कार्यक्षेत्र भारत आहे म्हणून मी डायरेक्टली समजा महाराष्ट्रामध्ये नागपूर केंद्रामध्ये काहीतरी करायचं आहे आणि मी डायरेक्टली निर्णय घेऊन दिला, जे नागपूर प्रांताचे प्रमुख आहे किंवा प्रांताचे संघटक आहे त्यांच्याशी त्यांना न विचारता, त्यांना चर्चाही न करता जर मी निर्णय घेऊन दिला तर काही प्रांत प्रमुख आणि प्रांत संघटक म्हणणार काही नाही, पण हळूहळू ते म्हणतील ठीक आहे या ठरवतील. म्हणजे त्यांचं जे कामामध्ये येणं आहे हे हळूहळू दूर होऊन जातं. तर हा जो एक विवेक आहे की रामांनी जरी डायरेक्टली पाठवलं असतं हनुमानाला तरी कोणी काही म्हटलं नसतं, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी अनेक आहेत. किंवा जसं संघटनेमध्ये कितीही मोठा कार्यकर्ता असला आणि त्याची जर चूक झाली तर त्याला त्याची चूक सांगणं आणि करेक्ट करणं हे फार आवश्यक आहे. अरे नाही, हा इतका मोठा आहे, याला मी जर नाही सांगितलं तर याला जर मी सांगितलं तर याला वाईट वाटेल, असं जर आपण केलं तर कार्य करता अजून वाढत जातो. आणि जसं आपण म्हणतो ना की चंद्रावर जर एखादं यान सोडायचं असेल आणि त्या अँगलमध्ये त्या कोणामध्ये जर फक्त 5 डिग्रीनी फरक झाला तर इथून ते यान जाता 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 चंद्राकडे पोचस्तवर 15 मैल चंद्रापासून दूर चाललं जाईल. म्हणून कार्यकर्ता जितका वाढत जाईल तितक्या या चुका तेव्हा जर ठीक नाही केल्या तर नंतर तो कार्यकर्ता अमेनेबल नाही राहत करेक्शनसाठी आणि मग तो तसाच वाढल्या जातो. तर जे आपण रामायणामध्ये अनेकदा बघतो, जसं उदाहरणार्थ सुग्रीव जेव्हा रावण त्याला दिसतो आणि त्या रागाने सुग्रीव लगेच उडून जाऊन रावणाच्या सज्जावर जाऊन म्हणजे गच्चीवर जाऊन तिथे जाऊन तो रावणाशी युद्ध करायला लागतो. अजून युद्ध सुरू झालं नाहीये, फक्त सगळ्या सेना पूर्ण ही सेना पार करून आली आहे आणि तिथे रावण गच्चीवर दिसतो. सुग्रीव जाऊन त्याच्याशी युद्ध करतो. रावणही काही साधारण नाही आहे, रावणही त्याला मारायला लागतो. तर तेव्हा रावणाच्या हातून सुटून सुग्रीव परत रामसेनेमध्ये येतो. राम ते सगळं बघतात आणि मग ते सुग्रीवाला सांगतात, हे काय केलं तू, हे किती अविचारी काम केलं, अजून युद्ध सुरू झालं नाहीये, युद्धाची आपली सगळी युद्ध नीती ठरली नाहीये आणि आपण सगळ्यांनी मिळून ती ठरवून त्याप्रमाणे काम करायचं आहे. तू आधीच चालला गेला, समजा तुला काही झालं असतं तर वानरांचा राजात गेला बघून अर्धे अधिक वानर हिंमत हारले असते. आणि म्हणून या जे चुकांचं जे करेक्शन आहे राम ते करतात, पण किती प्रेमाने करतात. म्हणजे सुग्रीव आहे, हा तर माझा मित्र आहे, याने तर माझ्यावर खूप मोठे उपकार केले, याची सेना घेऊन मी युद्ध करतोय, याला मी कसं म्हणू, असा जर विचार रामांनी केला असता तर त्या सेनेमध्ये काही शिस्तच राहिली नसती. पण जितकं प्रेम रामांनी केलं सगळ्यांवर तितकाच प्रत्येकाला आपल्या मार्गावर ठेवण्याचा जो प्रयत्न करायचा असतो तो सुद्धा एका संघटकानी तो सुद्धा रामांनी केलेला आहे. हनुमान श्रीरामांना सांगतात की बाकी सगळं सोपं आहे, फक्त समुद्र पार करणं ही एक मोठी अडचण आपल्याला येणार आहे, पण ती सुद्धा अडचण दूर होते कारण तो जो मार्ग समुद्रामध्ये आहेच तो समुद्र तो मार्ग दाखवतो आणि त्या मार्गावर म्हणजे रामसेतू हा बांधलेला आहे की नैसर्गिक आहे, तर तो नैसर्गिक अर्धा होताच त्याच्यावर अजून जे काय दगड टाकून जो पूर्ण जाण्या इतका केला तो रामांनी केला, तो मार्ग समुद्रांनी दाखवला. आणि हनुमानांनी खऱ्या कार्यकर्त्यासारखं काम केलं, म्हणजे कार्यकर्त्याचा भाव समजून. जेव्हा आपण संघटनेमध्ये काम करतो, सगळेजण मिळून समाजाचं काम करतो, काही काम करायचं आहे मला असं असं करायला सांगितलं तेवढ्यापुरतं केलं असं नाही, तर आपल्याला दूरवर विचार करून ज्या हेतूनी कार्य सांगितलंय तो हेतू साधला पाहिजे. म्हणून हनुमान जेव्हा लंकेमध्ये सीतेला भेटतात त्याच्यानंतर ते म्हणतात, मी सीतेला शोधलं, सीता अशोकवनात बसली आहे एवढं बघितलं आणि मी परत गेलो, तर आपला जो शत्रू आहे त्याची ताकद काय आहे, त्याच्या शत्रूचे जे सगळे मित्र आणि बंधू बांधव आहेत त्यांचं म्हणणं काय आहे हे आपल्याला काहीच कळणार नाही आणि ते कळलं पाहिजे. म्हणून पूर्ण कार्याचा भाव समजून हनुमान मुद्दामून त्या झाडांची वनाची नासाडी सुरू करतो आणि मग युद्ध होतात. त्याच्यामध्ये रावणाचा एक मुलगा मरतो पण आणि शेवटी इंद्रजित ब्रह्मास्त्र फेकतो, ब्रह्मास्त्राचा मान म्हणून हनुमान स्वतःला बांधून घेतो आणि मग तो त्या राजसभेमध्ये रावणाच्या जातो. रावणाच्या राजसभेमध्ये जातो तेव्हा या दूताचं काय करायचं, अनेक लोक सांगतात त्याच्यामधनं प्रत्येकाचं मत काय आहे, विभीषण कसा आहे, महापार्श्व कसा आहे, सुमाली कसा आहे, हे सगळं परत हनुमानाला कळतं. तेवढंच नाही, त्याच्यानंतर मग जेव्हा हनुमानाला मारून टाका असं जेव्हा रावण म्हणतो आणि विभीषण सांगतो की नाही, दूताला मारायचं नसतं, दूताला फार तुम्ही शिक्षा करा, तर हे म्हणतात ठीक आहे, या वानरांना त्यांची त्यांचं शेपूट फार प्रिय असतं म्हणून या शेपूटाला आपण आग लावून देऊ म्हणजे हा मरून जाईल. आणि शेपटाला आग लावतात. आग लावल्यानंतर हनुमान पूर्ण लंकेमध्ये फिरून फिरून सगळ्या लंकेला आग लावतात. आता याच्यातनं साधलं काय, हनुमानांनी अनेक गोष्टी साधल्या. एक म्हणजे रावणानी सीतेला पळवून आणलं, अशोकवनात ठेवलं, तर हा रावणाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. असं लंकेतल्या लोकांना वाटत होतं. ठीक आहे, रावणाला ही स्त्री आवडली, त्यांनी आणलं. आम्हाला त्याचं काय, आम्हाला त्याचं काहीच नाही. तो बघेल, तो तिला तिचं मन वळवेल आणि तिच्याशी विवाह करेल. पण जेव्हा लंका जाळल्या गेली तेव्हा लंकेचे लोक विचार करायला लागले की हे इतकं साधं प्रकरण नाहीये. जर सीता रावणाला वश झाली नाही तर सीतेला सोडवण्यासाठी नक्की फार मोठी सेना येणार, आणि ती सेना येणारच असं, आणि आपल्या सगळ्यांचा नाश त्याच्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे हा व्यक्तिगत प्रश्न नाही, हा आपल्या पूर्ण समाजाचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी हा चर्चेचा विषय केला हनुमानाने, जो बऱ्याचदा होत नाही, शत्रूचा विषय हा चर्चेचा विषय होत नाही, तो त्यांनी केला. दुसरं जे त्यांनी केलं की त्यांनी अनेक यंत्रणा कुचकामी केल्या. तिसरं जे त्यांनी केलं की तिथले सगळे बंधू बांधव समजून घेतले. त्या यंत्रणांचंही वर्णन आहे की काय काय यंत्रणा कुचकामी केल्या, मग विभीषण कसा आहे वगैरे ते समजून घेतलं. आणि दुसरं ते जे रावणासमोर बोलले, रावणासमोर हनुमान जेव्हा बोलला तेव्हा हनुमान म्हणाला की मी तर एक मामूली वानर आहे, कारण दूतासाठी काही सगळ्यात श्रेष्ठ वानर पाठवले जात नाही, त्याच्यामुळे मी तर मामूली वानर आहे. रामांच्या सेनेमध्ये माझ्यापेक्षाही अत्यंत मोठे मोठे वीर वानर आहेत. हे ऐकत असताना राम प्रत्येकाची, जे आपण आजच्या भाषेत म्हणतो ना, बॉडी लँग्वेज बघतोय की कोणाच्या हृदयात थडकी भरली, कोणाचे डोळे असे झाले, कोण सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय झाल्या, हे एक. इथे पण रामकार्यासाठी, म्हणजे या शत्रूच्या मनामध्ये धडकी भरवण्यासाठी हनुमान स्वतःकडे धाकुटेपणा घेतोय. दुसरा, परत सीतेसमोर सीता म्हणते की कसं शक्य आहे, ही लंका इतकी सुरक्षित आहे, आणि रावणाचे अनेक, म्हणजे उदाहरणार्थ रावणाची मुलंच 1 लाख होती आणि रावणाचे नातवंड 1.25 लाख होते, तर बाकी सेना तर अजून दूर. तर इतकी मोठी राक्षस सेना आणि या राक्षस सेनेला खरंच वानर हरवू शकतील का, कसं शक्य आहे? तर हनुमान सांगतो की सीतामाई, मी तर एक अगदी मामूली वानर आहे आणि माझ्यापेक्षा कितीतरी मोठे मोठे वानर हजारोंच्या संख्येनी सुग्रीवाच्या सैन्यामध्ये आहे, असं तो सीतेला सांगतो. म्हणजे सीतेला विश्वास देण्यासाठी, शत्रूला हृदयात धडकी भरवण्यासाठी हनुमान हे कार्य करतो. म्हणजे हा जो कार्यकर्ता भावानी जे काम करायचं आहे, त्याच्यामध्ये दुसरं जे अजून दिसतं आपल्याला हनुमानाच्या जीवनात, ते असं आहे की हनुमान हे निष्काम कर्म करणार आहेत. हनुमानांना याच्यातनं काहीही नको आहे. सुग्रीवाचा राज्याभिषेक होतो, अंगदाचा राज्याभिषेक होतो, विभीषणाचा राज्याभिषेक होतो, असं नाही की त्यांनी मागितलं, पण तरी त्यांना काहीतरी मिळत आहे, त्यांना ते दिल्या जात आहे, पण हनुमान काही मागत नाही. आणि मागत नाही एवढंच नाही, जेव्हा हनुमान परत येतात आणि रामाला सांगतात, तेव्हा राम म्हणतात तू माझं इतकं मोठं काम केलं आहे की तुला काय देऊ मी, तुला काहीही दिलं तरी ते कमीच पडेल, म्हणून मी तुला एक घट्ट आलिंगन देतो, असं म्हणून ते हनुमानाला घट्ट कवटाळतात. आणि हनुमान म्हणतो याच्याशिवाय अजून जीवनात काय हवंय, असा हा हनुमान. अत्यंत सात्विक निष्काम प्रेम राम कार्य करायचं, आणि असे जेव्हा कार्यकर्ते असतात तेव्हा संघटनात्मक कार्य होतं. आणि रामासारखे कुशल संघटक, की रामांनी राम असं करू शकत होते की वानर समाज आणि राक्षस समाज या दोघांचं एकमेकांशी युद्ध करू शकत होते, पण त्यांनी असं केलं नाही. कारण शेवटी राक्षस जरी असले तरी ते धार्मिक होऊ शकतात, ही पण धर्मभूमी आहे, ती पण धर्मभूमीचं अंग झाली पाहिजे लंका. आणि म्हणून त्यांनी विभीषणाला आपलं केलं, त्यांनी विभीषणाला राजा केलं, त्यांनी लंका सुद्धा धर्मभूमी केली. सगळ्या कम्युनिटीजना बरोबर घेऊन, सगळ्या जातींना बरोबर घेऊन, म्हणजे धर्म म्हणजे जोडण्याचं काम, काल आपण बघितलं त्यांनी परिवारामध्ये लोकांना कसं जोडलं, आणि दुसरं त्यांनी समाजामध्ये सुद्धा सगळ्या जनजातींना जोडलं. असे रामांचेही अनेक संघटनात्मक गुण आपण याच्यामध्ये रामायणामध्ये बघतो. सगळ्यात शेवटी रावणाचा वध झाल्यानंतर आणि सीतेची अग्निपरीक्षा झाल्यानंतर सगळेजण परत अयोध्येला जायला निघतात. जेव्हा अयोध्येला जायला निघतात तेव्हा रस्त्यामध्ये भरद्वाजांचा आश्रम असतो, तिथे थांबतात आणि भरद्वाजांना भेटतात. इथे सुद्धा राम परत तेच सांगतात हनुमानाला की तू जा आणि बघ भरताचा अभिप्राय काय आहे. म्हणजे जसं सीता रावणाकडे जवळजवळ एक वर्ष राहिली आणि रावणाचं इतकं प्रभावी व्यक्तिमत्व आहे, तर सीतेचं स्वातंत्र्य मान्य करून तिला जे काय करायचं असेल ते तिने करायला पाहिजे, म्हणजे जाऊन तिला परत लगेच घेऊन आलं असं नाही, तिचा अभिप्राय काय आहे हे विचारायला सांगतात. त्याचप्रमाणे भरतानी 14 वर्ष राज्य केलंय आणि जर राज्य केलंय तर तो जो सत्तेचा तो जो पैशाचा मोह